हेलो,
हेलो।
नमस्कार सर, मी श्रद्धा बोलतीये गोग्रीन कंस्ट्रक्शन मधनं।
हाँ बोला।
सर, आपल्या एसी ब्लॉक्स बद्दल बोलणं झालं होतं। सर, आपण मला सांगितलं होतं की आपल्याला 6 युनिट पाहिजे घाटकोपर ईस्टला।
हो
सर, तर आपण साईज विचारली का इंजिनियरला, किती लागेल आपल्याला?
ते कुठला कोणाचा फोन नाही आला परत मला।
आणखी विचारली नाही का सर साईज इंजिनियरला?
हो ते विचारली मी, साहेब 4 इंचाची पाहिजे।
किती? 4 इंच?
4 इंचाची
4 इंच? ओके ठीक आहे
मला
सर।
कोणी कुठला फोन नाही आला परत, ते बाई आमच्याकडे आहे काय, तुम्ही आमच्याकडे आम्हाला कॉन्टॅक्ट करा।
तुम्ही साईज नव्हती सांगितली ना सर, तुम्ही
काय
साईज
सांगितली होती, मी मेंशन केलेलं आहे सगळा इंडिया मार्ट मध्ये 4 इंचाचा ब्लॉक मला पाहिजे, 6 ब्लॉक पाहिजे असं सांगितलं पण होता।
ओके ठीक आहे सर, मी इन्क्वायरी करून तुम्हाला सांगते।
हो सांगा, एसीचा पाईप पाठवून द्या।